चीनी मंडी .com पॉडकास्ट।
उत्तर प्रदेशात महाराष्ट्राच्या तुलनेत जवळपास दुप्पट साखर उत्पादन। उत्तर प्रदेशचे ऊस आणि साखर विकास मंत्री सुरेश राणा यांनी सांगितलं की उत्तर प्रदेश साखरेच्या उत्पादनात महाराष्ट्रापेक्षाही पुढे गेला आहे। उत्तर प्रदेशामध्ये 12 मे पर्यंत 121 लाख टन साखर उत्पादन झालं आहे, जे देशाच्या एकूण साखर उत्पादनाच्या 45% आहे। महाराष्ट्रात आता जवळपास 60 लाख टनापेक्षा अधिक साखर उत्पादन झालं आहे। उत्तर प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रही साखरेच्या उत्पादनात पुढे गेला असता, पण या हंगामात राज्यातील साखर उत्पादनात मोठी घट झाली आहे। महाराष्ट्रामध्ये महापूर आणि दुष्काळामुळे साखर उत्पादनावर परिणाम झाला आहे। उत्तर प्रदेशामध्ये लॉकडाऊन असूनही उसाचे गाळप सुरू आहे। उत्तर प्रदेश सरकारनं कोरोना संकटावेळीही गाळप थांबवलं नाही। राणा यांनी सांगितलं की कोरोना संकटावेळी अशा प्रकारे काम करणं आव्हानात्मक होतं। उत्तर प्रदेशातील साखर उत्पादन वाढण्याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे शेतकऱ्यांकडून करण्यात आलेला विविध जातीचा ऊस। सध्या लॉकडाऊनमुळे साखर विक्री ठप्प झाली आहे आणि निर्यातही थांबली असल्यामुळे उत्तर प्रदेशात साखर उत्पादन महाराष्ट्राच्या तुलनेत दुप्पट असूनही राज्यासमोरही साखर विकण्याचं आव्हानच आहे। साखर उत्पादन वाढल्यानं गोदामांमध्ये साखरेचा स्टॉकही वाढला आहे।